चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाना आता 1 आणि 5 किलोच्या पॅकेटमध्ये विकणार साखर। कोरोनामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे। देशव्यापी लॉकडाऊनमुळे घरगुती आणि जागतिक बाजारामध्ये साखर विक्री ठप्प झाली आहे, ज्याचा थेट परिणाम कारखान्यांच्या महसुलावर दिसून येत आहे। या आर्थिक संकटापासून सुटका करून घेण्यासाठी साखर कारखाने उत्पन्नाच्या नव्या संधींचा विचार करत आहेत। रोहतकच्या भाली आनंदपूर साखर कारखान्यानं आता 1 आणि 5 किलोच्या पॅकेटमध्ये साखर विकण्याची योजना बनवली आहे। कारखाना व्यवस्थापनद्वारा पॅकेटची छपाई आणि अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सध्या हे ट्रायल पद्धतीवर सुरू केलं जाईल। जर याची मागणी वाढली तर याला मोठ्या स्तरावर देखील सुरू केलं जाऊ शकतं। रोहतकच्या साखर कारखान्याचे MD मानव मलिक यांनी सांगितलं की यासाठी प्रक्रिया सुरू आहे। महिन्याभरामध्ये हे उत्पादन बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे। आईस्क्रीम, कोल्ड्रिंक आणि चॉकलेट सारख्या विविध प्रकारातील उत्पादनांच्या कन्फेशनरीज आणि निर्मात्यांच्या औद्योगिक वापरासाठीच्या मागणीत घट झाल्यामुळे साखरेची विक्री ठप्प आहे। याशिवाय साखरेच्या उपउत्पादनांची विक्री देखील मंद आहे, ज्यामुळे साखर कारखान्यांसमोर उत्पन्नाची समस्या निर्माण झाली आहे। मार्च आणि एप्रिलमध्ये साखरेची विक्री लॉकडाऊनमुळे 1 मिलियन टन कमी होती। साखर विक्री न झाल्यामुळे साखर कारखान्यांच्या समोर उसाचे पैसे भागवण्याची देखील समस्या आहे।